श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। सतराव्या अध्यायातील पहिले चार श्लोक घेऊन झालेत। परमात्म्याने सांगितलं की नुसत्या श्रद्धेच्या भांडवलावर मोक्षापर्यंत जाता येत नाही, श्रद्धा कोणत्या प्रकारची आहे हे महत्त्वाचं आहे। तर श्रद्धेचे तीन प्रकार सांगितले, तीन गुणांप्रमाणे श्रद्धेचे सुद्धा तीन प्रकार असतात, सात्विक, राजसिक आणि तामसिक। आता त्यापैकी जे सात्विक श्रद्धेने युक्त असतात ते देवाची उपासना करतात, पूजापाठ करतात। राजस श्रद्धेने युक्त लोक यक्ष आणि राक्षसांची उपासना करतात। आणि जी तामसी श्रद्धा असते त्या तामसी श्रद्धेने युक्त लोक भूत, प्रेत, स्मशानभूमीत जाऊन यांची पूजा करतात। आता पुढे सात्विक आणि राजसिक यांच्यापेक्षा जे आसुरी बुद्धीचे लोक आहेत ज्यांची श्रद्धा तामसी श्रद्धा असते त्या लोकांचं वर्तन, व्यवहार, लक्षणं कशी असतात हे पुढच्या दोन श्लोकामध्ये आपल्याला स्पष्ट होणार आहे। तर सतराव्या अध्यायाचा पाचवा आणि सहावा हे दोन श्लोक आज आपण घेणार आहोत। सुरू करूया आजचा भाग। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। अशास्त्र विहितं घोरं तप्यन्ते ये तपो जनाः दम्भाहंकार संयुक्ताः कामराग बलान्विताः। जे लोक दंभ आणि अहंकार यांनी युक्त होऊन अभिलाषा, आसक्ती यांच्या आग्रहाच्या जोरावर शास्त्रांना संमत नसलेले घोर तप आचरण करतात ते आसुरी बुद्धीचे लोक, आणि त्यांची श्रद्धा ही तामसी श्रद्धा असते। काय? दंभ आणि अहंकार याने युक्त होऊन। ना शास्त्राचे निकीरनावे खाकरूही नेणती जीवे परी शास्त्राज्ञाही शिवे टेकोने दिती। वडिलांचिया क्रिया देखोनी वाती वांकुलिया पंडिता डाकुलिया वाजविती। आपले नीची आटोपे धनित्वाचे नी दर्पे साचची पाकांडाची तपे आदरिती। शास्त्राच्या नावाने जे खरोखर मनापासून आरंभही करण्याचे जाणत नाहीत, म्हणजे शास्त्राचं नाव निघालं की यांनी पळवाट काढली। इतकेच नव्हे तर शास्त्राला आपल्या गावाच्या हद्दीवर देखील टेकू देत नाहीत, म्हणजे इतकं त्यांचं शास्त्रासोबत वाकडं असते। वडिलांच्या क्रिया पाहून जे वेळावून दाखवितात आणि पंडिताला चुटक्या वाजवितात त्या पंडितांचा, ब्राह्मणांचा तिरस्कार करतात। आपल्याच अभिमानाने, आपल्याच गर्वाने आणि आपल्याच श्रीमंतीने पाखंड्यांची तपे खरोखरच स्वीकारतात। पाखंडी म्हणजे जे शास्त्र बाह्य आचरण करणारे जी मंडळी आहे त्यांची तपे, त्यांचं भाषण ते ऐकतात। आपुलिया पुडिलांचिया आंगी घालुनी कातिया रक्त मांसा प्रणीतया भरभरो रिसविती जळत कुंडी लाविती चेड्यांच्या तोंडी नवसिया देती उंडी बाळकांची। आग्रहांचिया उजरिया क्षुद्र देवतावरिया अन्न त्यागे सातरिया ठाकती एक अगात्म परपीडा बीज तम क्षेत्री सुहाडा पेरिती मग पुढाते चीपिके बाहू नाही आपलिया आणि नावे ते ही धनंजया न धरी होय तया समुद्री जैसे। आपल्या आणि दुसऱ्यांच्या अंगात शस्त्रे खुपसून रक्त मासाने प्रणीत पात्रे भरून काढतात असे लोक आधी असायचे, आता कमी झालेत, पण हे पाहण्यात आहेत। ज्यांनी हे पाहिलं आपल्या डोळ्यांनी अशी माणसं अजूनही हयात आहेत, बरं का? शस्त्रे खुपसून आपल्या शरीरातून रक्त काढतात आणि ती रक्त मासाने भरलेली पात्रे मग जळत्या अग्नीमध्ये ओततात, रक्ताची आहुती देतात, चिड्याच्या तोंडाला लावतात आणि नवस केलेल्या देवतांना मुलांचा बळी देतात। अशा गोष्टी ऐकलेले लोक आजही या ज्ञानेश्वरी ग्रुपवरती ज्ञानेश्वरी ऐकत आहेत। गावाखेड्यांमध्ये आजपासून 20-25 वर्षाच्या पूर्वीच्या काळापर्यंत लेकरांचे बळी द्यायचे, म्हसोबा, खेसोबा, दैतबा इत्यादी जी क्षुद्र देवता आहेत त्यांना श्रेष्ठ म्हणतात। आणि अशा आग्रहाच्या जोरावर काही लोक सात्रीच्या सात्री म्हणजे 7 दिवस अन्नत्याग करून राहतात, म्हणजे सप्ताह करतात। आणि अजूनही शेतामधून जेव्हा धान्य काढून आणतात, गहू किंवा इतर जे धान्य रेडी करून शेतावरून आणतात, तर त्याला रास काढणे म्हणतात। जेव्हा ते आणायच्या आधी त्या वेशीमध्ये जिथे काही शेत असेल ते त्या शिवारामध्ये त्या वेशीमध्ये एक शिवार देव किंवा दैत बोआ अशा प्रकारचे दैवत असतात, त्याला कोंबड्याचा बळी देतात, कोणी बोकडाचा बळी देतात। हे प्रकार अजूनही होतात। हे सुज्ञ अर्जुना, आपल्या तमोगुणी अंतकरणरूपी क्षेत्रामध्ये आपल्याला त्रास आणि दुसऱ्याला त्रास, दोघांनाही त्रास देणे रूपी हे बी पेरतात, मग पुढे त्या ठिकाणी तसेच्या तसे पिकं येतात, बरं का? जसं बी पेराल त्याप्रमाणे पीक येईल। अर्जुना, समुद्रातून तरुण जाण्याला समर्थ असे आपल्याला हात नाहीत आणि नावेचा सुद्धा आश्रय करीत नाही, त्याची समुद्रात जशी दुर्दशा होते ना, तशी अशा लोकांची आयुष्यामध्ये दुर्दशा होत असते, जन्मोजन्मी ही दुर्दशा त्यांचा पिच्छा करीत असते। का वैद्याते करी सळा रसी सांडी पाय खोळा तो रोगिया जेमी विव्हळा सवता होय नाना पडिकराचे निसळे काढी आपलेची डोळी ते वानवसा आंधळे जैसे ठाके तैसे तया सुरा होये जे निंदुनी शास्त्रांची सोये सैंग घावता ती मोहे आळवी जे कामू करवी ते करीती क्रोधू मारवी ते मारिती किंबहुना माते पुरीती दुःखाचा गुंडा। ज्याप्रमाणे जो रोगी वैद्याचा द्वेष करतो, जो रोगी डॉक्टराचा द्वेष करतो आणि औषधाला लाथेने उडवतो, तो रोगी यातनांपासून मोकळा होऊ शकते का? कधी त्याचा कधी रोग बरा होऊ शकतो का? किंवा डोळसाच्या द्वेषाने जो आपले डोळे काढतो, तो आंधळा जसा माजघरामध्ये पडून राहू शकतो जास्तीत जास्त, त्याप्रमाणे शास्त्रांचे वळण त्या वळणाला धिक्कारून अविचाराने जे सारखे अरण्यात धावतात, त्या असुर लोकांची स्थिती अगदी या उदाहरणाप्रमाणे होते। काम जे करविल ते करतात, क्रोध ज्याला मारविल त्याला ते मारतात। अरे फार काय सांगावे, मला दुःखरूपी दगडामध्ये पुरतात, अशी त्यांची कर्तबगारी असते. आणि अशा प्रकारे हे आसुरी बुद्धीचे लोक वावरत असतात. कर्षयंता शरीरस्थं भूतग्रामं चेतसाः मां चैवान्तः शरीरस्थं तान् विद्यासूर निश्चयान्. जे शरीरामध्ये असलेल्या भूत समुदायाला कृश करतात आणि शरीरामध्ये असलेल्या मला, म्हणजे मी आत्मारूपाने या शरीरामध्ये असतो, त्या मला ते दुःख देतात, ते अविवेकी आसुरी बुद्धीचे लोक आहेत अर्जुना, असे पक्के समज. आपुला परावा देही दुःख देती जे जे काही मज आत्मया ते तुलाही हो यशिणू पैवाचे चेनिही पालवे पापिया तया नातळावे परी पडिले सांगावे त्यजावया प्रेत बाहिरे घालिजे कांत्यजू संभाषणी त्यजिजे हे असोहाते क्षाळिजे कश्मलाते तेथ शुद्धीची आशा तोले पू नमनवे जैसा तया ते सांडावया तैसा अनुवादुहा परी अर्जुना तू तया ते देखसी तै स्मर हो माते जे आन प्रायश्चित्त येथे मानेलना मनोनी श्रद्धा जे सात्विकी पुढती तेची पै एकी जतन करावी निकी सर्वान परी. जे जे काही दुःख ते आपल्या किंवा परक्याला देतात, स्वतःच्या देहाला नाही तर दुसऱ्याच्या देहाला जे जे काही दुःख देतात, तेवढे सर्व दुःख त्यांच्या शरीरामध्ये असलेला जो आत्मा म्हणजे मी, त्या मला होतात. वाचेच्या पदराने त्या पाप्यांना स्पर्शसुद्धा करू नये. वाचेच्या पदराने स्पर्श करू नये म्हणजे अशा पापी लोकांसोबत आपण बोलूसुद्धा नये, त्यांच्याशी वार्तासुद्धा करू नये, त्यांच्याशी संबंधसुद्धा ठेवू नये. परंतु त्यास बाहेर काढण्याकरिता जसा स्पर्श करावा लागतो अथवा अंत्य जर असेल तर त्याच्यासोबत बोलू नये, अंत्यजाचा त्याग करण्याकरता त्याला दूर हो म्हणतात, म्हणून असे बोलावे लागते. हे राहू द्या, विष्ठेला कधी हात लावू नये, परंतु शौचाच्या वेळी जर स्वच्छ व्हायचं असेल तर त्या मळाला सुद्धा हाताने धुवावं लागते. त्या प्रसंगी शुद्ध होण्याची इच्छा असते, म्हणून तो संसर्ग जसा दोषकारक मानला जात नाही, त्याप्रमाणे अशा आसुरी लोकांचा त्याग सुद्धा त्या त्यागाविषयी बोलण्याशिवाय होऊ शकत नाही. म्हणून माऊली म्हणतात की अशा पापी लोकांबद्दल सुद्धा मला बोलायला लागत आहे. अर्जुना, तू जेव्हा त्या आसुरी लोकांना पाहशील तेव्हा माझे स्मरण कर, कारण त्या कामी दुसरे कोणतीही प्रायश्चित्त चालणार नाही. म्हणून सात्विक श्रद्धा जी आहे तीच एक सर्व प्रकाराने चांगली सर्वदा जतन करावी, हे मी तुला पुन्हा पुन्हा सांगत आहे. तरी धरावा तैसा संगू जीणी पोखे सात्विक लागू सत्ववृद्धीचा भागू आहारू घेपे एरवी तरी पाही स्वभाव वृद्धीचा ठाई आहारा वांचुनी नाही बळी हेतू प्रत्यक्ष पाहे पाविरा जो सावध घे मदिरा तो होनी ठाके माजिरा तैची क्षणी का जो सावियान रसू सेवी तो व्यापिजे वाचश्लेष्म स्वभावी काय ज्वरू जालिया निववी पयादिक ना तरी अमृत जयापरी घेतलिया मरणवारी का पुलिया ऐसे करी जैसे विष। ज्या योगाने सात्विक संबंधाचे म्हणजे सात्विक वृत्तीचे पोषण होईल तशा संगती धरा, तशा संगती धराव्यात, आणि तशी संगत धरावी आणि ज्या योगाने सत्वाचा उत्कर्ष होईल असाच आहारसुद्धा घ्यावा। म्हणजे जे सत्वगुणी लोक असतील, जे सात्विक श्रद्धेने युक्त असेल, जिथे सत्संग घडत असेल, ज्या ठिकाणी चांगला आचार विचार असेल, अशी संगत नेहमी धरावी। वास्तविक पहा, स्वभाव बनण्याच्या कामी आहाराशिवाय दुसरे सामर्थ्यवान कारण नाही बरं। म्हणजे आहार जो आहे तो इतका महत्त्वाचा आहे की जसा आहार असेल त्याप्रमाणे ती श्रद्धा बनत जाते, पण याविरुद्ध जशी श्रद्धा असेल तसाच माणसाचा आहार किंवा त्या प्रकारची रुची त्या माणसाच्या ठिकाणी डेव्हलप होत असते। आणि म्हणून प्रत्येक घराची आपापली पद्धत असते, प्रत्येक घरामध्ये खाण्याची पद्धत, तिखटाचं प्रमाण, मिठाचं प्रमाण, आंबटाचं प्रमाण हे घरोघरी निरनिराळं असते, हे आपण स्वतः अनुभवतो, दररोज अनुभवतो। अर्जुना, प्रत्यक्ष पहा की एखादा शुद्धीवर असलेला पुरुष जेव्हा दारू पितो तेव्हा तो त्याच क्षणी उन्मत्त होऊन राहतो। वास्तविक तो शुद्धीवर होता, पण जसा तो दारू प्याला तसा तो उन्मत्त होऊ लागतो, तशी त्याच्यामध्ये मस्ती येऊ लागते। किंवा जो आपल्या मनाला येईल त्या अन्नाचे सेवन करतो तो त्या अन्नपाण्याच्या वातकारक आणि कफकारक स्वभावाने व्यापला जातो, कारण अन्नाचे स्वतःचे दोष आहे। जसा मनुष्य त्रिदोष असतो, वात पित्त कफ, तर तसेच अन्नसुद्धा वातकारक पित्तकारक आणि कफकारक असतात। तर त्या अन्नाचा स्वभाव जसा असेल तसा त्या माणसाचा स्वभाव, त्याची प्रकृती किंवा त्याची वृत्ती तशीच तशी होत जाते। एखाद्याला ताप आल्यावर दूध वगैरे त्याला शांत करील का? बहुतेक तापांमध्ये दूध वर्ज्य करतात। जेव्हा ताप उतरतो आणि देह रिकवर होऊ लागतो तेव्हा मग त्याला दूध देतात। अथवा ज्याप्रमाणे अमृत सेवन केले असता ते मरणाला टाळते, किंवा विष सेवन केले असता ते जीवाला मारते, म्हणजे आपल्यासारखे त्या चांगल्या सजीव माणसाला मृत्यूमध्ये मिळवते। ती वी जैसा घेपे आहारू, धातु तैसाची होय आकारू, आणि धातु ऐसा अंतरू भावो पोखे। जैसे भांड्याचे नितापे, आतुले उदकही तापे, तैसी धातु अशे आटोपे चित्त वृत्ती। म्हणून सात्विको रसू सेविजे, तै सत्वाची वाढी पाविजे, राजसा तामसा होईजे येरी रसी। तरी सात्विको कोण आहारू, राजसा तामसा काई आकारू, हे सांगो करी आदरू आकर्णनी। त्याचप्रमाणे जसा आहार घ्यावा तसा देहातील रक्तमास आणि त्या रक्तमासापासून तयार झालेली धातू, म्हणजे रक्तमासादी धातूंचा आकार बनतो, आणि त्या रक्त इत्यादी धातूंप्रमाणे अंतःकरणाचा स्वभाव जास्त जास्त पुष्ट होतो। आता अंतःकरणाचा स्वभाव मनबुद्धी अहंकार आणि चित्त, या चौघांनी मिळून अहंकार अंतःकरण, तर ते सुद्धा अंतकरण सुद्धा मन सुद्धा बुद्धी सुद्धा चित्त सुद्धा आणि अहंकार सुद्धा त्या धातूंप्रमाणे होऊ लागतो। रक्तमासाची जी धातू असते त्याप्रमाणे होऊ लागतो। ज्याप्रमाणे भांडे तापले म्हणजे आतले पाणी तापते, त्याप्रमाणे आहाराच्या योगाने त्या धातूंच्या वश असल्यामुळे चित्तवृत्तीसुद्धा त्याप्रमाणे व्यापली जाते। म्हणून सात्विक रस सेवन करावे तेव्हा त्या सत्वाची म्हणजे त्या सत्वगुणाची वृद्धी होते, आणि इतर रसांनी रजोगुणाची किंवा तमोगुणाची वृद्धी होते। मग आता हे समजून घ्यायला पाहिजे की सात्विक आहार कोणता, राजस आहार कोणता, तामस आहार कोणता, त्याचे स्वरूप कसे आणि ते स्वरूप माणसाच्या चित्तवृत्तीला कसे इन्फ्लुएन्स करते, कसे त्याला इम्पॅक्ट करते आणि त्याचा त्या माणसाच्या आध्यात्मिक प्रगतीवर कसा परिणाम होतो हे आता पुढल्या श्लोकापासून आपण उद्याच्या भागात पाहणार आहोत. आज इथेच विश्रांती घेऊया.
पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय.